कथेचे नाव आहे श्रेष्ठ कोण। चांगल्या तब्येतीचा ढेरपोट्या पोटप्पा एकदा त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेला। लग्नामध्ये लाडवाचे जेवण होते। पोटप्पाने जेवणावर चांगलाच ताव मारला, त्यामुळे त्याला सुस्ती आली। एक चांगली जागा पाहून तो तिथेच झोपी गेला। पोटप्पा गाढ झोपी गेल्यावर त्याच्या शरीरातील सर्व अवयवांनी एक सभा घेतली। प्रत्येक जण एक दुसऱ्याला आपापली अडचण सांगू लागला। प्रत्येक अवयवाला आपण श्रेष्ठ आहोत असे वाटे, यातून कलह वाढला। सर्व अवयव आपापसात भांडू लागले, जो तो पोटाला दोष देऊ लागला। शेवटी सर्व अवयवांनी मिळून पोटावर ठपका ठेवला। पाय म्हणू लागले, आम्ही या मोठ्या शरीराचा आधार पेलतो, शाळेला बाजाराला कुठेही जायला आमच्याशिवाय पर्याय नसतो। शरीराला इकडून तिकडे नेते वेळी कित्येकदा आम्ही जखमी होतो। हा पोटाचा नगारा उचलून आम्ही मेजवानीत न्यायचे आणि मेजवानीतले चांगले चांगले पदार्थ याने फस्त करायचे, मी आराम करायचा। पोटाला दुसरे काही कामच नाही। किती दिवस आम्ही हा नगारा घेऊन फिरणार? आम्ही दमलो बुवा, यापुढे हे काम अजिबात करणार नाही। हात म्हणाले, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही काही ना काही काम करत असतो। दात घासणं, केस विंचरणं, अंगावर कपडे चढवणं, खाणं पिणं लिहिणं, अशी एक ना एक कामे आम्हीच करतो। किती श्रमतो आम्ही, किती कष्ट पडतात आम्हाला, ते या पोटोबाला काय माहीत। आम्ही उचलून दिलेला अन्नाचा घास हडप करून हा पोटोबा आनंदाने वाढतोय, हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा, यापुढे आम्ही हे काम करणार नाही। नंतर डोळे बोलू लागले, पायाला आम्हीच वाट दाखवतो। असे बोलणे सुरू करताच मध्येच नाक म्हणाले, हवेतील चांगला वाईट। परंतु अध्यक्ष कानांनी नाकाला मध्येच थांबवून सूचना केली की एक जण बोलत असताना दुसऱ्याने मध्येच बोलायला सुरुवात करणे हे सभेच्या नियमात बसत नाही। आधी डोळ्यांना जे बोलायचे ते बोलू द्या। यानंतर डोळ्यांनी आपले बोलणे पुढे सुरू केले। बऱ्याच जणांना बोलायचे आहे म्हणून थोडक्यात कथन करतो। पाय असो हात असो त्यांना आम्हीच मार्गदर्शन करतो। घर रस्ता शाळा कार्यालय कुठेही जा, आमच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलेच काम होत नाही। म्हणून संस्कृत भाषेत म्हटले आहे, सर्वांगानाम नयनम प्रधानम, म्हणजे सर्व अवयवात डोळे महत्वाचे आहेत। असं असूनही आम्हाला प्रत्यक्षात फायदे काहीच नाही। जीवन शोधून दाखवण्याचं काम आम्ही करतो आणि ते जीवन फस्त करण्याचं काम पोट करतो। हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही, यापुढे आम्ही काम करणार नाही, मगच कळेल आमचे महत्व या आळशी पोटाला, असे डोळ्यांनी जोरदार आवाजात भाषण दिले। नंतर कान नाकाला म्हणाले, आता बोला तुम्हाला काय बोलायचे ते। त्यावर नाक बोलू लागले, हवेतील चांगला वाईट गंध आमच्यामुळेच कळतो। माणसाला जिवंत राहण्यासाठी रात्रंदिवस सातत्याने होणारी श्वसन प्रक्रिया आमच्या मार्फतच चालू राहते। पोटामध्ये जाणारे अन्न चांगले आहे की वाईट हे आम्ही ठरवतो। पोट मात्र चांगला आहार घेऊन नुसता आराम करतं। हे असंच चालू राहणार असेल तर यापुढे आम्ही आमचे काम बंद करू। नाकाचे बोलणे संपल्यावर तोंडानेही जाहीर केले, या मोठ्या पोटाला पोषण्यासाठी अन्न चावून चावून दाणा दुखत आहेत, चरवण करून करून खूप दमलो बुवा आम्ही, आता यापुढे काम करणार नाही। यानंतर सर्वांनी मिळून संप करण्याचा निर्णय घेतला। सर्व अवयवांच्या गोष्टी ऐकून पोटाला हसू आले। एखाद्या महान तात्विकासारखा तो फक्त हसला। सर्व अवयवांनी संपाचा निर्णय घेऊन दोन तीन दिवस उलटले। पोटाला अन्न मिळेना, परंतु पोटापेक्षा इतर अवयवांनाच याचा त्रास जाणवू लागला। पायाला आश्चर्य वाटू लागले, हे काय, काम करत असताना चांगलं वाटत होतं, आता एवढा अशक्तपणा का वाटतो। हात म्हणाले, आमची सुद्धा तीच अवस्था आहे। डोळे म्हणाले, ऐक ग, हा काय, डोळ्यांसमोर सगळीकडे अंधार दिसतो, डोळ्यांवर झापड येऊन डोळेसारखे बंद का होत आहेत। नाक म्हणाले, हे काय, आमच्या संवेदना कुठे गेल्या, चांगले वाईट काही कळतच नाही, वास घ्यायला इच्छा नाही। तोंड म्हणाले, हे काय, जीभ कोरडी पडली आणि घसाही कोरडा पडत आहे, गालपाड आत बसले आहेत, मोठ्याने बोलताही येत नाही। सभाध्यक्ष कान सुद्धा म्हणाले, अरे हे काय, खूपच कमी ऐकायला येत आहे। सर्व अवयवांचे हे बोलणे ऐकल्यानंतर शांतपणाने सर्वांना उद्देशून पोट म्हणाले, मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर रागावून मच्छराने आपापले काम सोडले। तुम्हाला वाटतं की मी काही काम करत नाही, परंतु ते चुकीचं आहे। तुम्ही सगळे मिळून दिलेल्या अन्नाचे मी पचन करतो, त्याच्यातील नको असलेले घटक काढून टाकून बाकी रक्तात मिसळतो, रक्तामार्फत तुम्हाला शक्ती देतो. ही सगळी कामे शांतपणे बाहेर न दिसू देता आतल्या आत करून घेतो. सगळ्यांना आपापल्या कामाचं महत्व आहेच. या सृष्टीतले काहीही निरर्थक नाही. सगळ्यांनी आपापले काम चांगले मन लावून मेहनतीने केले की सगळे सुखी आणि आनंदाने राहू शकतात. पोटाचे हे बोलणे ऐकून सर्व अवयव मिळून पोटाला म्हणाले, तुम्ही जे बोललात ते सगळे खरे आहे. आम्हाला चांगला धडा मिळाला. यापुढे कधी आम्ही असे करणार नाही. या कथेचा मराठी अनुवाद डॉक्टर तुलसी भारत यांनी केला होता. ही कथा मूळ तेलुगू भाषेतील आहे.